आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विश्वचषकाला गवसणे घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव. BCCIकडून 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित 3000 कोटी रुपये किमतीच्या 40 अधिक मालमत्ता ईडी करून जप्त. टांझानियाच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहू हसन पुन्हा विराजमान. आणि रस्ते अपघातात तेलंगणात 19 तर राजस्थानमध्ये 14 जणांचा मृत्यू. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात त्यांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ केला. खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणं हे योजनेचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
हमने रिसर्च डेवलपमेंट इनोवेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए 1,00,000 करोड़ रुपए की राशि तय की गई है. हमारा प्रयास है कि प्राइवेट सेक्टर में भी रिसर्च एंड डेवलपमेंट को बढ़ावा मिले. पहली बार हाई रिस्क और हाई इम्पैक्ट प्रोजेक्ट के लिए कैपिटल भी उपलब्ध कराई जा रही है.
शिक्षण तज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या 3000 जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या 3 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. यामध्ये भाषणं, पॅनेल चर्चा, सादरीकरणं आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल. ICC विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 51 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मनापासून अभिनंदन. या खेळाडूंच्या प्रतिभेला आणि कामगिरीला साजेसा हा विजय असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या. महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत आपली सांघिक कामगिरी आणि दृढ निश्चय दाखवत हा ऐतिहासिक विजय मिळाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. हा ऐतिहासिक विजय देशासाठी आनंदाचा क्षण असून महिला संघाने आपल्या क्रिकेट कौशल्याने लाखो मुलींना प्रेरणा दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही या संघाचं अभिनंदन केलं आहे. हॉकीची 100 वर्ष साजरी करण्यासाठी येत्या 7 नोव्हेंबर रोजी देशभरातल्या 550 अधिक जिल्ह्यांमध्ये 1400 अधिक हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. या उपक्रमाचा उद्देश खेळाबद्दल व्यापक जागरूकता निर्माण करणं, तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देशाची क्रीडा संस्कृती बळकट करणं हा आहे. त्यामुळे तरुणांना हॉकीचा इतिहास जाणून घेऊन त्यांचं भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल असं मांडविया म्हणाले. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित 3,000 कोटी रुपयांच्या 40 अधिक मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयानं टाच आणली आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी इथं या मालमत्ता आहेत. अनिल अंबानी यांच्यावरील कर्ज घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंसक निदर्शनं आणि विरोधकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीनंतर टांझानियाच्या अध्यक्ष सामिया सुलुहु हसन यांनी राजधानी डोडोमा इथल्या लष्करी परेड मैदानावर आज कडक सुरक्षेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या विजयी भाषणात सामिया म्हणाल्या की मतदान मुक्त आणि लोकशाहीवादी होतं. त्यांनी निदर्शकांना देशद्रोही म्हटलं. सामिया यांना 98% मतांसह विजयी घोषित करण्यात आलं. दरम्यान आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी निवडणुकींच्या पारदर्शकतेबद्दल आणि हिंसाचारांच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली आहे. व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांनी देशांतर्गत झालेला जनक्षोभ आणि राजकीय दबावामुळे राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. व्हॅलेन्सियात गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे 229 जणांचा बळी गेला होता. पुराच्या वेळी पत्रकारांसोबत जेवण करण्यात वेळ घालवल्यानं आपत्कालीन सूचना जारी करण्यासाठी विलंब केल्याचा आरोप माझोन यांच्यावर होता. यानंतर मोझेन यांच्या राजकीय विरोधकांकडून सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्ला जवळच्या मिर्झागुडा खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना RTC बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळवण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विशेष वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राजस्थानमधल्या जयपूर परिसरातल्या सिकर महामार्गावर आज झालेल्या रस्ते अपघातात 14 जण मृत्यूमुखी पडले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जयपूरमधल्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केलं आहे. हा अपघात एका डंपर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमी नागरिकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मिलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं, तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे काही गाजलेले चित्रपट. दूरदर्शन वाहिनीवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दया डोंगरे यांना आदरांजली वाहिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी असलेली प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यामुळे आज प्रचार शिगेला पोचला आहे. रालोआ आणि महागठबंधन या आघाड्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी आज बिहारच्या वेगवेगळ्या भागात प्रचारसभा आणि रॅली घेतला. प्रधानमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी सहरसा, कटिहार या ठिकाणी घेतलेल्या प्रचारसभेत महागठबंधन हा सक्षम नसलेल्या राजकीय पक्षांचा समूह असल्याचा आरोप केला. ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेहर आणि सीतामढी इथं प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वैशाली जिल्ह्यातल्या राजपकार इथं प्रचारसभा घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव. बीसीसीआयकडून 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित 3,000 कोटी रुपये किमतीच्या 40 अधिक मालमत्ता ईडीकडून जप्त. टांझानियाच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहो हसन पुन्हा विराजमान. आणि रस्ते अपघातात तेलंगणात 19 तर राजस्थानात 14 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.